स्वरूपानुगः परार्थपथदर्शिनम् खलु करोति साचारतः गुरो स्मरण पंकज भ्रमरलीनतायन्मुखे स्मरामि हृदि माधवम् सदयमात्मतृप्तम् सदा स्मरामि हृदि माधवम् सदयमात्मतृप्तम् सदा प्रपञ्चरुचिरीश्वरार्पितमतिर्मता येन सा अहं कृतिपरामुखो भवति एकनाथो परः सुबोधरस जाह्नवी नयति यस्य सत्सङ्गमम् स्मरामि हृदि माधवम् सदयमात्मतृप्तम् सदा स्मरामि हृदि माधवम् सदयमात्मतृप्तम् सदा न संश्रुतिपरा कदा वसति वासना चेतसि शरीरकृतचेष्टितम् नियति निर्मितम् मन्यते करोति नव भाविकान् अमृतबिन्दुवृष्टिं च यः स्मरामि हृदि माधवम् सदयमात्मतृप्तम् सदा स्मरामि हृदि माधवम् सदयमात्मतृप्तम् सदयमात्मतृप्तम् सदा आत्मतृप्तम् सदा
बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ।
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। हा या महिन्यातला तिसरा रविवार आपल्या सत्संगाचा वार आहे। महिन्यातला तसाच नवीन वर्षातला पहिला असं पण म्हणू 2014 मधला। आपण या कार्यक्रमामध्ये जे साधनेमध्ये शंका उद्भवतात, प्रश्न उद्भवतात, तसा विचार करण्याचा प्रयत्न करत असतो। प्रश्न असा आहे, नामात प्रेम व ब्रह्माचे व्यवहारात अनुसंधान ठेवण्याचे उपाय सांगणे, एक किती 7-8 शब्द आहेत, सहज प्रश्न विचारलेला आहे। नामात प्रेम आणि ब्रह्माचे व्यवहारात अनुसंधान ठेवण्याचे उपाय सांगा। प्रश्न चांगला आहे आणि जे आपल्याला साधकाला नेहमी करावं असं वाटतं, जे नेहमी आपलं टिकावं असं वाटतं, जे व्हावं असं वाटतं, त्याचे उपाय विचारलेले आहेत। खरं म्हणजे नामात प्रेम उत्पन्न कसं होईल, याचा उपाय काय? एखाद्या आईला जर म्हणलं की आईने जर विचारलं एखाद्या की माझ्या मुलावर प्रेम उत्पन्न होण्याकरता मला उपाय सांगा काहीतरी, सहज आहे ते, प्रेम सहज आहे, प्रेम ही गोष्ट सहज निर्माण होणारी अशी आहे। पण तरी सुद्धा गोंदवलेकर महाराज म्हणतात की सहवासाने प्रेम निर्माण होत, सहवास जर झाला तर प्रेम निर्माण होत। आपल्याला आपल्या कुटुंबियांविषयी स्वाभाविकपणे प्रेम असतं, ते देखील सहवासाने असत, एकमेकांकरता एकमेक जे काम करत असतात, काही गोष्टी करत असतात, त्याच्यामुळे ते प्रेम निर्माण होत असतं। तसं नामामध्ये जर प्रेम निर्माण व्हायला पाहिजे असेल तर नाम घ्यायला पाहिजे, मुळात नाम जर सतत घेतलं, नामाचा सहवास जर आपल्याला घडला तर नामाविषयी प्रेम निर्माण होईल। कुठेतरी दिवसात 1-2-4 मिनिटं 5-10 मिनिटं नाम घेतो आहोत आणि प्रेम निर्माण होईल असं होणार नाही। थोडं दीर्घ काय असं नामाची बैठक अशी नामामध्ये प्रेम निर्माण होण्याकरता म्हणून आवश्यक आहे। मला आठवतं की स्वामीजींबरोबर सुरुवातीच्या काळामध्ये साधारणतः तो 1980-81-82 असं जो काळ होता त्याच्यामध्ये आम्ही 5-6 जण 7-8 जण असे एकत्र बसून 3-3 तासाचे असे नामाच्या बैठके करत असू। कुणाचा जर फ्लॅट रिकामा असेल, म्हणजे स्वामीजींच्या बहिणीचाच फ्लॅट किंवा त्यांच्या फ्लॅटवर बऱ्याच वेळेला आम्ही जायचो, चोभे काकांचा फ्लॅट होता, तिथे जाऊन सकाळी जायचं, सकाळी 3 तास, दुपारी 3 तास असे, आणि मग केंद्रामध्ये जायचं, एकानी शांतपणे नाम सांगायचं आणि बाकीच्यांनी शांतपणे पाठोपाठ नाम म्हणायचं। असं जर केलं, अशा तऱ्हेने नामाचं जर दीर्घ असं जर बैठक जर केली तर निश्चित नामाविषयी प्रेम निर्माण होईल. आपल्याला प्रेम म्हणजे असं काहीतरी वृत्तजन्य असं वाटतं, जसं आपल्याला एखाद्या व्यक्तीविषयी प्रेम वाटतं किंवा एखाद्या वस्तूविषयी प्रेम वाटतं. पुरुष वर्गांना आपल्या कारविषयी प्रेम वाटतं. खरं कारविषयी इतकं प्रेम असतं, एक जण मला म्हटलंय की दिस कार इज माय सेकंड वाईफ. इतकं प्रेम असू शकतं. वस्तूविषयी प्रेम एका तऱ्हेने ते वृत्तजन्य असतं, पण नावाविषयी जे प्रेम आहे ते वृत्तजन्य नाहीये. वृत्तीतून निर्माण होणारं असं प्रेम नामाचं नाहीये. तर नामाचं प्रेम हे ज्याचं नाम आहे त्या परमात्म्याशी जेव्हा आपली क्षणाक्षणभर क्षण क्षण अशी एकरूपता जेव्हा साधते आणि त्याच्या अंगाने आपल्याला शांतीचा आनंदाचा असा जेव्हा अनुभव येतो तेव्हा ते नामाविषयी प्रेम निर्माण होतं. आणि नाम कसं घ्यायचं हे देखील महत्वाचं आहे. नाहीतर काही जणांच्या घरामध्ये अशी पद्धत असते की ठराविक नामसंख्या पूर्ण करायची, सगळेजण ठराविक त्यांचं ठरलेलं असतं की दिवसातून पाच माळा चार माळा दोन माळा काय करायचं ते करायचं पूर्ण. चांगली गोष्ट आहे, पण ते पूर्ण करायचं म्हणून असं 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 एका कुटुंबामध्ये तुम्ही पाहिलं ते काय करत होते की टीव्ही समोर आणि हातामध्ये माळ्या माळ पूर्ण केली, झालं पाच माळा दिवसातल्या पूर्ण केल्या. काय त्याच्यातून शांती लाभली का आनंद लाभला का नामाविषयी प्रेम वाटलं का? सगळ्यांनी थोडं थोडं जरा पुढे सरकून घ्यावं, दोन्ही बाजूनी भगिनी वर्ग आणि पुरुष. सद्गुरू ज्या पद्धतीने नाम घ्यायला सांगतात किंवा नामाचं वर्म जे संत आपल्याला सांगतात ते वर्म लक्षात आलं पाहिजे. ज्याचं नाम आहे तो सच्चिदानंद स्वरूप आहे. ते नाम देखील सच्चिदानंद स्वरूप आहे. आणि जो घेणारा आहे, घेणारे आपण जे आहोत, ते देखील तत्वतः सच्चिदानंद स्वरूप आहोत. ही गोष्ट लक्षात घेऊन जर नाम घेतलं, शांतपणे नाम घेतलं, कुठली घाई नको, तसंच नाम घेत असताना त्या नामाविषयी कुठलाही कामनेचा भाव नको की मी एवढं नाम घेईन त्याच्यातून मग मला काहीतरी मिळावं, संसार ठीक चालावा, सकामता त्या नामामध्ये नसावी. नामाकरता नाम असं जर असलं तर त्या नामातून आपल्याला हळूहळू शांतीचा आनंदाचा असा अनुभव निश्चित प्रकारे येतो. अशा तऱ्हेने नाम घेणारे फार थोडे असतात. कबीर जसं म्हणतात की राम नाम तो सब कोई कहे, ठग ठाकूर और चोर, जिस नाम से ध्रुव प्रल्हाद तरे वो नाम कुछ और. कुछ और हे जे नाम आहे ते नाम जे सद्गुरूंनी दिलेलं नाम, सद्गुरूंनी संतांनी सांगितलेल्या पद्धतीने त्या बोधानी घेतलेलं नाम, असं जर अशा पद्धतीने जर नाम घेतलं तर नामामध्ये खरंच प्रेम निर्माण झाल्याखेरीज राहणार नाही आणि तीन पडणार नाही. नाम घेतल्याखेरीज आपल्याला तीन पडणार नाही. आपण आपल्या दिनक्रमामध्ये एक ठराविक नामाकरता एक स्लॉट जर खरंच आपल्याला नामस्मरणाच्या साधनेच्या अंगाने जर जायचं असेल तर खरोखर नामस्मरणाचा एखादा ठराविक वेळ आपण नेमून द्यावी. सद्गुरूंकडून आपल्याला कुठला अनुग्रह मिळाला आहे हे देखील त्याच्यामध्ये महत्वाचं आहे. तर सद्गुरूंनी प्रधान साधना जर आपल्याला ध्यानाची म्हणून सांगितली असेल तर नामाची साधना ही त्याला पूरक साधना म्हणून आपण स्वीकारू शकतो. मुख्य साधना ही ध्यानाची आणि मग त्याला पूरक म्हणून नामाची साधना. पण सद्गुरूंनी जर नामस्मरणाचीच जर साधना सांगितली असेल तर ती साधना ठराविक वेळेला ठराविक ठिकाणी बसून त्यांनी सांगितल्याप्रमाणे जर आपण करत राहिलो तर नामामध्ये प्रेम निर्माण झाल्याखेरीज राहणार नाही. निश्चित प्रेम निर्माण होईल. फक्त या पद्धतीने घेतलं मात्र पाहिजे. तर या प्रश्नाचा दुसरा जो भाग त्यांनी म्हणलेला आहे की ब्रह्माच्या व्यवहारात अनुसंधान ठेवण्याचे उपाय. ब्रह्माचं अनुसंधान कसं ठेवणार? ब्रह्माचं जर लक्षण जर पाहिलं तर ते निर्गुण निराकार अचिंत्य, ज्याचं चिंतन करता येत नाही, ज्याची कल्पना करता येत नाही, मग करायचं कसं? समर्थांना हाच प्रश्न शिष्याने दासबोधामध्ये विचारला की अनुसंधान लागू केलं तर काहीच नाही असं वाटतं. त्याची जर लक्षणांच्या अंगाने जर अनुसंधान ठेवायचं म्हणलं तर काहीच नाही असं वाटतं. निर्गुणाचं ज्याचं चिंतनच करता येत नाही त्याचं चिंतन कसं करायचं? त्याचं अनुसंधान कसं ठेवायचं? शिष्य म्हणतो की शून्य असं वाटतं, काहीच नाही असं वाटतं. अनुसंधान लावा जाता काहीच नाही वाटे तत्वता. कशा तऱ्हेने अनुसंधान करावं? कशा तऱ्हेने त्याची कल्पना करावी? तर समर्थांनी त्याच्यावर उत्तर असं दिलं की जे संतांनी उपनिषदांमध्ये जे ब्रह्माचं लक्षण सांगितलेलं आहे त्याचं चिंतन करावं. ते कसं आहे ते समजून घ्यावं. समजून घेणं हे जास्त महत्वाचं आहे. ते सर्व व्यापक आहे, सर्वांचं अधिष्ठान आहे, आपल्या आतमध्ये देखील ते वास करून आहे. या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या नीट प्रकारे समजून घ्यायला पाहिजे. उपनिषद जे म्हणतात की यन मनसान मनुते येनाहुर मनोमतम तदेव ब्रह्मत्व विद्धी नेदम यदिदम उपासते. मनाने याचं मनन करता येत नाही पण ज्याच्या योगाने मन मनन करतं ते आहे. त्याला डोळ्यांनी पाहता येत नाही पण ज्या योगाने डोळे पाहतात ते आहे. असं जरी कितीही जरी सांगितलं, कितीही जरी बोललं तरी देखील नीट लक्षात येत नाही. ही आपली अडचणच आहे खरं सांगायचं म्हणजे. आणि त्याचं अनुसंधान व्यवहारामध्ये ठेवायचं हे तर आणखी अवघड गोष्ट आहे. व्यवहार हा इतकं विचित्र अशी गोष्ट आहे की त्याच्यामध्ये हे अनुसंधान ठेवणं खरोखर अवघड आहे. नामाचं देखील स्मरण, नामाचं देखील अनुसंधान व्यवहारामध्ये ठेवणं हे अतिशय अवघड आहे. संसार करत असताना, संसारातल्या गोष्टी करत असताना ते अनुसंधान ठेवणं खरोखर अवघड आहे. एकदा नारदांचीच अशी गोष्ट आहे नारदांविषयी की ते भगवान विष्णूंकडे गेले तर विष्णू तेव्हा वैकुंठामध्ये नव्हते आणि त्यांना असं सांगण्यात आलं की विष्णू त्यांच्या एका भक्ताकरता म्हणून गेलेले आहेत, भक्ताकडे गेलेले आहेत, अत्यंत आवडता भक्त. तर यांना वाटलं की थोडस आतमध्ये कुठेतरी हे झालं की मी एवढं सतत नारायण नारायण त्यांचं अनुसरण त्याच्या माझ्यापेक्षा आवडता भक्त असं आणि त्याच्याकडे ते जात आहे आणि त्यांना कळलं की तो संसारी भक्त आहे आणि अत्यंत आवडता भक्त आहे. त्यांना ते राहुलं नाही. ते जेव्हा परत आले त्यांनी विचारलं कोण, असं संसारी भक्त पण प्रेमाने माझं अनुसंधान ठेवतो. तर अनुसंधान ते म्हणले की पण सतत ठेवता येतं का, तो प्रयत्नपूर्वक ठेवतो पण जेवढं ठेवतो तेवढ्यामध्ये मी अतिशय त्याला तो मला अतिशय प्रिय आहे. आणि ते म्हणले की भगवंत म्हणले की संसारामध्ये अनुसंधान तो ठेवतो म्हणून तो मला जास्त प्रिय आहे. म्हणजे काय त्याच्यामध्ये विशेष आहे? तर भगवंत म्हणले की हे बघा, मी तुम्हाला एक ही तेलाने भरलेली वाटी तुमच्या हातामध्ये देतो आणि तुम्ही एक फेरी मारून या, एकही तेलाचा थेंब सांडता कामा नये. ठीक आहे म्हणले. त्या वैकुंठामध्ये काय तो एखादा ट्रॅक असेल शक्यता आहे बरं, जॉगिंग ट्रॅक जसा असतो तसं. परत आले ते तेल सांडलेलं नव्हतं बरं का. ते म्हणले की हे करत असताना अनुसंधान किती राहिलं. एकदम नारद हे झाले की हे तेल सांडणार ती म्हणून अनुसंधान ठेवताना काही अनुसंधान राहिलं नाही. तसंच असतं म्हणे, संसारी लोक जेव्हा भाजीची गर्दी करतात, पिशवी घेऊन भाजी आणायला जातात, तर काय भाजी आणायची जे सांगितलेलं असतं ते सतत डोक्यामध्ये ठेवावं लागतं. आणि अनुसंधान तरी देखील जे अनुसंधान ठेवतात त्यांचं खूप भक्त तो संसारी भाग्य बनतं असं स्वामी स्वरूपानंदाचा अभंग आहे की संसारामध्ये जो अनुसंधान ठेवतो तसे ब्रह्माचं अनुसंधान. समर्थ दासबोधामध्ये म्हणतात की ह्याची एक युक्ती अशी आहे की निर्विकल्पाचं अनुसंधान ठेवावं, त्याची कल्पना करावी, त्याचं चिंतन करावं, पण कल्पित आपण न व्हावे असं अनुसंधान ठेवायचं. म्हणजे मी कोणीतरी अनुसंधान ठेवणार आहे, मी अनुसंधान ठेवतो आहे, अशा तऱ्हेचं मीपणाचा भाव न ठेवता याचं अनुसंधान ठेवावं. मीपणा टाकून अनुसंधान ठेवावं. मीपणे वीण साधन करू जाणे तोच धन्य समाधानी, अशी युक्ती समर्थांनी सांगितलेली आहे. कारण याच्यामध्ये मीपणा जर आला तर जसं नारदांचं झालं तसं होण्याची शक्यता असते. माझं अनुसंधान अतिशय छान राहतं बरं का. सध्या हे वाटतानाच ते अनुसंधान सुटलेलं असतं. म्हणून सहज भावानी, सहज अशायानी ते समजून उमजून असं अनुसंधान जर आपल्याला ठेवता आलं, अर्थात साधक प्रयत्न करत असतो, प्रयत्न करता करताच हळूहळू त्याला ही युक्त्या असे उपाय सांगता येत नाही, ते एक दोन तीन चार पाच असे उपाय आहेत अशा तऱ्हेने तुम्हाला अनुसंधान ठेवता येईल असे उपाय नाही आहेत. हे उपाय जेथे त्यांनी शोधून काढायचे, जेथे त्यांनी साधायचे. आपण ऑफिसमध्ये निघालेलो आहोत, आता ऑफिसमध्ये जाईपर्यंत आपल्याला तसं काही बुद्धीचं याचं काही काम नाहीये. तर अशा वेळेला आपण सहज भावामध्ये रिएक्शन न देता अशा तऱ्हेने आपल्याला राहता येतं का, हे पण थोडस बोलताना मला खूप भीती वाटते बरं का. रिएक्शन आपण समजा टू व्हीलर चालवतो आहे आणि रिएक्शन न देता आपण चाललेलो आहोत, म्हणजे समोरून वाहन आलं म्हणून आपण ब्रेकच दाबला नाही असं करायचं नाहीये. हे सगळं ह्या गोष्टी युक्तीने तारतम्याने आपल्याला साधता आल्या पाहिजेत. आणि ह्याच्यामध्ये अहंकाराचा भाव न ठेवता जर अशा तऱ्हेने आपण अनुसंधान ठेवण्याचा जर प्रयत्न केला तर हळूहळू आपल्याला या युक्त्या आपल्या आपल्याला समजतील आणि जितकं क्षण क्षण अनुसंधान राहत जाईल तितकं आपल्याला आणखीन गोडी त्याच्यामध्ये निर्माण होईल. आज जर आपल्याला 2 मिनिटं अनुसंधान साधता आलं तर उद्या 3 मिनिटं ते होण्याची शक्यता आहे आणि 30, 35, 40, 45 वर्षांनी ते अखंड अनुसंधान आपलं राहतं आहे. अशा तऱ्हेचा अंतर अनुभव जो संतांचा असतो तो आपला देखील होण्याची शक्यता निश्चित आहे, पण प्रयत्नपूर्वक निष्ठापूर्वक हा अभ्यास मात्र आपण करत राहिला पाहिजे. हरिओम.
मेधा अभंगम.
सद्गुरु सारेखा असता पाठी राखा, सद्गुरु सारेखा असता पाठी राखा, इतरांची लेखा कोण करी, इतरांची लेखा कोण करी, कोण करी, सद्गुरु सारेखा असता पाठी राखा, राजयाची कांता काय भीक मागे, राजयाची कांता काय भीक मागे, मनाची आदोगे सिद्धी पावे, मनाची आदोगे सिद्धी पावे, सद्गुरु सारेखा असता पाठी राखा, कल्पतरु तळवटी जो कोणी बसला, कल्पतरु तळवटी जो कोणी बसला, काय उमेटाला सांगा हो जे, काय उमेटाला सांगा हो जे, सद्गुरु सारेखा असता पाठी राखा, ज्ञान देव म्हणे तरल तरलो, ज्ञान देव म्हणे तरलो तरलो, साच धरलो गुरु कृपे, साच धरलो गुरु कृपे, सद्गुरु सारेखा असता पाठी राखा, इतरांची लेखा कोण करी, इतरांची लेखा कोण करी, कोण करी, सद्गुरु सारेखा असता पाठी राखा, असता पाठी राखा, असता पाठी राखा।
अंतस्फूर्तीचे निर्णय आणि बुद्धीचे निर्णय कसे ओळखावेत, दोन्ही मध्ये काय फरक आहे आणि दुसरा प्रश्न असा आहे की सामान्य व्यक्तीने कशा प्रकारे निर्णय घ्यावेत, अंतस्फूर्तीने घ्यावेत की बुद्धीने घ्यावेत, असा बहुतेक त्याचा अर्थ आहे। काही काही व्यक्तींचे जे निर्णय असतात तर ते निर्णय क्षमता नसते म्हणा, आपल्या स्वतःवर भरोसा नसतो म्हणा, किंवा आपल्याला यश मिळेल याची खात्री नसते म्हणा, त्यामुळे आपले जे निर्णय असतात तर त्या निर्णयांच्या बाबत नंतर घटना पूर्ण होईपर्यंत जो काळ जातो निर्णय घेतल्यानंतर त्या काळामध्ये खूप उलटसुलट विचार एखाद्याच्या ठिकाणी तर त्याचं प्रमाण फार अधिक असतं, असे खूप उलटसुलट विचार येतात, आपण केलेलं बरोबर की चूक, बरोबर की चूक, आणि सहसा जे जो निर्णय घेतलेला असतो त्याच्यापेक्षा दुसरा निर्णय घ्यायला पाहिजे होता का याच्यावर जास्त विचार केला जातो। त्याच्यातून आत्मविश्वास न राहणं आणि आपल्या विरुद्ध जे आहे तेच घडेल अशी मनाची समजूत होणं असं निष्पन्न होतं। आणि हे जे आपल्यासारखं न घडणं ते बहुतेक करून आपल्या तोट्याचंच घडणार अशा निष्कर्षापर्यंत व्यक्ती येते, आपल्याला नुकसानकारक अशीच गोष्ट याच्यातून घडणार प्रथम निर्णय घेतलेला असतो आणि मग नंतर आपलाच निर्णय आपल्याला त्रासदायक वाटायला सुरुवात होते आणि बरेच निर्णय आपले या कॅटेगरीमध्ये जमा होतात। आपले जे निर्णय असतात कोणाही एका व्यक्तीचे निर्णय तर ते संपूर्ण व्यक्तित्वातून सहसा आलेले नसतात, इन टोटल ज्याला म्हणतात असा निर्णय नसतो। तिथं दिल्लीत कसं जे संसद भवन आहे ना आणि पार्लमेंटमध्ये जे निर्णय होतात तर तीच निर्णयाची पद्धत आपल्या आत बसवलेली आहे, त्यामुळं आत्ता घेतलेला जो निर्णय असतो तर त्या निर्णयाला आतलाच काही घटक विरोध करता करता बहुमत विरोधाच्या बाजूला जातं, जसं सरकार पडावं एखादं तशा प्रकारे आपणच घेतलेला निर्णय जो असतो तो नंतर नको नको वाईट वाईट असं होत होत आपला निर्णय चुकणार याची आपल्याला अगदी खात्री वाटायला सुरुवात होते। आणि एखादं सरकार जसं उलथून पडावं तसा आपलाच निर्णय चुकला असं आपल्याला वाटत राहतं, याचं कारण निश्चयाचा अभाव हेच असतं। भविष्याची चिंता आणि निश्चयात्मक जीवन नसणं तसंच श्रद्धा नसणं, समर्थ म्हणतात ना आहे तितुके देवाचे ऐसे वर्तणे निश्चयाचे, मूळ तुटे उद्वेगाचे येणे रीती, जे होईल ते देव बघून घेईल, आता पाऊल टाकलेलं आहे, अशा प्रकारे आपली तयारी होत नाही, कारण देवावरही जेमतेम विश्वास असतो, आपल्याला निर्णय सांगणारी जी मंडळी असतात त्यांच्यावरही जेमतेमच विश्वास असतो, खरी खरी भीती ही असुरक्षिततेची असते। त्यामुळे मग निर्णय घेण्याच्या काही पद्धती निर्माण होतात बरं का। इथं दोनच पद्धती दिल्यात, अंतस्फूर्ती का बुद्धी असा, पण निर्णय घेण्याच्या काही काही पद्धती निर्माण होतात आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल तुम्हाला तुमच्या अवतीभोवती कधी न कधीतरी त्या पाहायलाही सापडतील. उदाहरणार्थ हो, नको, पुढे ढकलावं, अशा प्रकारच्या काही चिठ्ठ्या करून देवासमोर ठेवून चिठ्ठ्या उचलायच्या, देवाला कौल लावायचा, हेही आपल्याला जमत नाही म्हणून देवाला कौल लावायचा, मग ती वस्तू उजवीकडे पडली की डावीकडे पडली, एवढ्यावर मोठे मोठे निर्णय अवलंबून राहतात. देवाच्या उजव्या बाजूला पडली तर मला माहित नाही कौलाचं शास्त्र, पण एखाद वेळेला असेल की ते करावं आणि डावीकडे पडली तर न करावं, असे वेगळ्या वेगळ्या पद्धतीने कोणी कोणी. माझा एक मित्र आहे, तो असं पान उघडायचं, जर 200 पुढचं पान आपोआप आलं, म्हणजे पान उलटताना 200 पुढचं पान पुस्तकाचं आलं तर हो म्हणायचं, पण 198 आलं तर नाही म्हणायचं. असं करणारे लोक आहेत. काहीतरी अमन धपक्या पाटावर काहीतरी लिहावं, हात ठेवावा, असं करणारे लोक पूर्वी मी पाहिलेले आहेत. आता पाटच नाही, पाट म्हणजे काय असंच विचारतील, पण पाटाच्या मागच्या बाजूला खडूने लिहून असं काहीतरी करायची एक पद्धत तेव्हा मी पाहिलेली आहे. कोणी कोणी जरा जाणत्या व्यक्तीला विचारतात, त्यांच्या दृष्टीने जो जाणता आहे त्याला विचारतात आणि तो सांगेल तर त्याच्यावर विश्वास ठेवून केल्यावर मग पश्चाताप होतो, कारण तो निर्णय त्याचा असतो, त्याच्या प्रकृतीतून आलेला असतो, त्यांनी जे केलं असतं ते तो सांगतो आणि हा याची प्रकृती ही अगदी वेगळी असते. असं असल्यामुळं परत आपल्या निर्णयाबद्दल आपल्याला प्रॉब्लेमच वाटतो. तुम्ही अगदी लक्षात घ्या की कुठलाही निर्णय हा दुसऱ्याचा कधीही नसतो, तुमचाच असतो. अगदी तुमची एखाद्या व्यक्तीवर श्रद्धा असेल आणि त्या व्यक्तीने जर निर्णय दिला तर श्रद्धा ठेवण्याचा निर्णय तरी तुम्हालाच घ्यायला लागतो. असं कधी नसतं की तो त्याचा निर्णय असतो, मग त्या व्यक्तीवरच्या श्रद्धेचा तुमचा निर्णय असतो. असं असल्यामुळं ते सगळं तुमच्यापाशीच येतं. म्हणून हा प्रश्न आहे की अंतस्फूर्तीने घ्यावा का बुद्धीनी घ्यावा. अंतस्फूर्ती नेहमी होत नाही हा प्रॉब्लेम आहे. अंतस्फूर्तीचे निर्णय फार कमी असतात आपल्या आयुष्यात. नेहमी अंतस्फूर्तीचे निर्णय नसतात, फार क्वचित वेळेला अंतस्फूर्तीचे निर्णय असतात. अजून एक गोष्ट ऐकून ठेवा की अंतस्फूर्तीचा निर्णय म्हणजे तुमच्या हिताचा किंवा कल्याणाचाच असेल असं समजू नका. कधी कधी अंतस्फूर्तीचा निर्णयच त्रासदायक आणि धोक्यात आणणारा असा असतो. मध्यंतरी आपल्या इथं केंद्रात येणारा एक तरुण मुलगा गेला तर त्याला अगदी अचानक वाटलं की आपण जाऊन कटिंग करून येऊ, केस कापून येऊ, आणि बाहेर पडला आणि ऍक्सिडेंट झाला आणि गेला त्याच्यात. असं अचानक जावं असं वाटणं काळानेच ओढून नेल्यासारखा असा गेला तर कोणी कोणी अंतस्फूर्तीने कल्पनाही नसताना एखाद्या ठिकाणी जातो, तोही त्याला समजतं की या ठिकाणी समोर ऑफिस आहे आणि तिथं जागा भरतायत जरा बघ, हा नोकरीच्या शोधात असतो, तिथं जाऊन भेटतो, अर्ज तर देऊ म्हणून अर्ज दिला जातो आणि नोकरी लागून जाते. अगदीच अमन धपक्यानी गोष्ट घडून येते असं होतं. म्हणून अंतस्फूर्तीचा निर्णय रोज रोज तुमच्या जीवनात कधीच नसतो, तो अति एक्सेप्शनल असतो. जसं स्वामीजींनी ठरवलं वडील गेल्यानंतर की पुण्यात यायचं, हा अंतस्फूर्तीचा निर्णय. कोकणातली सगळी मंडळी मुंबईत जात असताना आपण मात्र पुण्यात यायचं. पुण्यात शांत आणि पारमार्थिक जीवन आपलं जे ध्येय आहे तसं जीवन जगता येऊ शकतं, त्यामुळे आपण पुण्यात जायचं असं त्यांनी ठरवलं. हा अंतस्फूर्तीचा निर्णय होता. त्यावेळेला जागा भाड्यानी देणे आहे अशा पाट्या तुम्ही चालत आलात सोमवार पेठेतून सदाशिव पेठेत तर 10-20 घरांच्या बाहेर जागा भाड्याने देणे आहे पाट्या असत असं मी ऐकलंय स्वामीजी सांगायचे. पण सगळं ओलांडत स्वामीजी भागेश्वर निवासपाशी जाऊन थांबले आणि त्यांनी असं ठरवलं की इथं घ्यावी. हा अंतस्फूर्तीचा निर्णय. असं घडू शकतं, पण नेहमी नेहमी असं घडणार नाही. सत्पुरुषांच्याकडून देखील कधी कधी संकेत मिळवण्याचा प्रयत्न केला जातो आणि त्याचंही स्वरूप खूप वेगळं असतं. सत्पुरुषांकडे आपण जातो ते आपल्या जीवनामध्ये, सत्पुरुषांचा तुमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन असा असतो की तुम्ही देहबुद्धीला झुगारून आत्मबुद्धी प्राप्त करून घ्याल आणि परमात्म ज्ञान मिळवाल. हा संतांचा, सद्गुरूंचा तुमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन असतो. आणि तुमचा संतांकडे पाहण्याचा दृष्टिकोन असा असतो की यांच्या एका निर्णय शक्तीचा आपण घेऊ उपयोग करून, हे काय म्हणतात ते बघू तसं करू, पण तो निर्णय बहुधा संसाराविषयीचा असतो. हा गोंधळ अनादिकालापासून चालत आलेला आहे. एका ठिकाणी मी गेलो होतो तर त्यांनी माझ्या हातात एक पुस्तक दिलं. मी सहज पुस्तक चाळत होतो तर थोडंसं पुस्तक चाळलं आणि बाजूला ठेवलं. माझ्या मागं उभं राहून एक व्यक्ती पानांचे नंबर लिहून घेत होती. नंतर त्यांच्याच नातलगाने सांगितलं की हा रेस खेळतो आणि याला तुम्ही जी सहज पान उलगडता तर त्या नंबरवर त्याला काहीतरी करायचंय म्हणून हा लिहून घेत होता. मला मोठ्या भक्तिभावाने लिहून घेणारा, मी म्हटलं माझं मला जिथं समजत नाही तिथं मी आपली सहज पानं जी उलगडतो त्याच्यातून याला समजतं, म्हणजे फारच विश्वास ठेवणं झालं. असं कधीही करू नये, मी तुम्हाला अगदी स्पष्टपणे सांगतो, असं कधीही करू नये. तर जीवनात थोडं धैर्य देखील असावं. जेव्हा लोकमान्य म्हणाले स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवीन, तेव्हा त्याच्यामध्ये येणाऱ्या अडचणींची त्यांना कल्पना नव्हती असं आहे. जेव्हा शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतली ती अंतस्फूर्तीने घेतली असं जरी म्हटलं तरी त्याच्यात धैर्य होतं की नव्हतं, आणि जे जे प्रसंग आले ते केवढे भयानक होते. म्हणून कुठल्याही प्रसंगामध्ये आपलं देवाकडे जाणं झालं पाहिजे, बोधाकडे जाणं झालं पाहिजे, हे लक्षात ठेवलं पाहिजे, हे लक्षात ठेवावं. आपल्याला विपत्ती सतत येवोत म्हणजे मग परमेश्वराची तरी आठवण राहील. हा जो कुंतीची विचारसरणी आहे की देवा मला तू विपत्तीत ठेव म्हणजे मग मला सतत तुझी आठवण राहील, तर ही कुंतीच्या प्रकृतीची आहे. म्हणून सतत दुःखच मागावीत असाही त्याचा अर्थ नाहीये. देव तुम्हाला दुःख देईल, देव तुम्हाला सुख देईल, अथवा परिस्थिती तुम्हाला दुःख देईल, परिस्थिती तुम्हाला सुख देईल, पण अशा सर्व काळामध्ये जीवन हिमतीने जगणं हे तुम्हाला करायचं आहे. तुमचा बोध टिकवण्याचं काम तुम्हाला करायचं आहे. तुमचा जो काही निर्णय असेल त्या निर्णयामध्ये पुढे जाण्याचं काम तुम्हाला करायचंय, आणि तुम्हाला मिळणारं जे यश आहे व्यावहारिक गोष्टींमध्ये, तर ते भगवंताची इच्छा म्हणून तुम्हाला स्वीकारायचं आहे. तुम्हाला तुमच्या देहबुद्धीला सारून परमात्म्याची प्राप्ती करायची आहे, याकरता मनुष्य जन्म आहे. अशा काहीतरी एक स्पष्ट कल्पना असल्याखेरीज, नाहीतर मग यशस्वी निर्णय कसे घ्यायचे, तर असं जर आपण अशा कार्यशाळा माझ्या कल्पनेप्रमाणे या सत्संगापेक्षा जास्त चांगल्या चालतील. सत्संगाला आपल्या जास्तीत जास्त गर्दीचे कार्यक्रम म्हणजे सत्संगाचे कार्यक्रम, कारण तिथे पारमार्थिक प्रश्नांची उकल होते आणि आपल्या पातळीवर येऊन इथं बोलणं चालणं होतं. पण याच्यापेक्षाही आपल्या पातळीवर जर यायचं असेल तर मग फारच सोपं आहे. त्यामुळे अंतस्फूर्तीचे निर्णय आणि बुद्धीचे निर्णय, अंतस्फूर्तीचे निर्णय कसे ओळखावेत, अंतस्फूर्तीने निर्णय घेणाऱ्या ज्या व्यक्ती असतात, तेवढं तुम्हाला जर माहीत असेल. मला मी एकदा काही कामाकरता एका वकिलांकडे गेलो होतो, बरं का, काम आपल्या इथं येणाऱ्या लोकांच्या संदर्भातलं किंवा अशा प्रकारचं होतं, तर त्यांनी आपण हे करू शकतो, ते करू शकतो, ते करू शकतो असे चार एक प्रकार सांगितले. आणि मग बाहेर आल्यावर असं झालं की याच्यातलं काहीच हे करत नाहीयेत, नुसतं आपण असंही करू तसंही करू तेही करू शकू. तर त्याच्यात आमच्यातले एक जण असं म्हणाले की या लोकांचे निर्णय नेहमीच असे असतात, जेव्हा प्रत्यक्ष तारीख पडेल तेव्हा ते आयत्या वेळी ठरवतात की हे करायचं. त्यांच्या समोर असतात चार गोष्टी, तो त्यांचा अंतस्फूर्तीचा निर्णय असतो. आता आता या स्टेजला आपण ही स्टेप घ्यावी असं त्यांना त्यावेळेला वाटतं. त्यांच्या बुद्धीच्या ज्ञानामध्ये तशा चार पाच ऑप्शन असताना आयत्या वेळेलाच ते निर्णय घेतात. आणि ते प्रोफेशनल होते, ते म्हणाले आम्हीही असंच करतो. आमच्याकडे क्लायंट आला की आमच्या समोर ऑप्शन असतात आणि शेवटपर्यंत समजत नाही की आता काय करावं याच्याबाबत, पण शेवटी आम्हाला असं वाटतं की हे करावं, हा अंतस्फूर्तीचा निर्णय असतो. सामान्य माणसाच्या जीवनात अशा प्रकारचे निर्णय फार कमी वेळेला घेण्याची वेळ येते, जवळपास येत नाही. आणि जेव्हा येते तेव्हा तुमच्या तो बुद्धीचा, तुमच्या अनुभवाचा, तुमच्या ज्या प्रेरणा आहेत त्याचाच परिपाक असतो. अंतस्फूर्ती म्हणून ज्याला आपण म्हणू, तो एकदम बाहेर आलेला निर्णय तो परिपाक म्हणून असतो. त्याला लॉजिक किंवा रिझनिंग जरी नसलं तरी अगदीच त्याला कसलाच पाठिंबा नसतो असं नाही. तुमच्या चिंतनाचा, तुमच्या प्रेरणांचा, तुमच्या प्रकृतीचा असा त्याच्या मागे हात असतोच, असं अचानक काहीच होत नाही. पण त्यावेळेला घडतं खरं, काही काही व्यक्तींच्या बाबत चमत्कारासारखं घडतं. माझ्या बाबत असं झालेलं आहे. मला एका परीक्षेत विद्यापीठाकडून नापास केलं गेलं, तर मी अक्षरशः 10-15 वेळेला जाऊन खेटे घातले सायकलवरून. तेव्हा युनिव्हर्सिटीत जायचो, त्या कंट्रोलर ऑफ एक्झामिनरना भेटायचो. शेवटी मला त्यांनी सांगितलं की आता इथून पुढे येऊ नका, काहीही होणार नाही. मला नापास व्हायचं होतं त्या पेपरमध्ये आणि परत बसायचं होतं, काहीच इलाज नाही असं सांगितलेलं असताना देखील मी दुपारी झोपलेलो होतो. मला एकदम जाग आली असं वाटलं, काही नाही परत एकदा आपण तिथं जायचं. मी तिथं गेलो, त्यांनी मला तेच उत्तर दिलं, मला त्यांनी बाहेर काढलं. मी सायकलवरून येत असताना युनिव्हर्सिटी कॅम्पसमध्येच आमचे प्रिन्सिपॉल गोधा, JK गोधा, ते मला भेटले आणि म्हणाले की चला कसं होत नाही ते बघतो. आणि झालं ना. हे फार कमी वेळेला, याच्यात माझ्या बुद्धीचं कसलं श्रेय नाही. झोपलेलं असताना जाग आली आणि वाटलं जावं, सगळी अशी उत्तरं मिळालेली असताना देखील आपण जायचं. आणि मी गेलो. पण बुद्धीने निर्णय घेणं हे सुरक्षित, हे मी तुम्हाला सांगतो, कसल्याही स्फूर्तीपेक्षा. खरं म्हणजे निर्णय आपण घेतो ना, निश्चय हा बुद्धीमध्ये असल्यामुळं मन जरी असलं तेव्हा त्याला जेव्हा निश्चयाचं आणि निर्णयाचं स्वरूप असतं तेव्हा ती बुद्धीच असते. बुद्धी हीच निश्चयात्मिका आहे, मन ओपन कॅमेरा आहे मनामध्ये. म्हणूनच ते वकील म्हणतात तसं, त्यांच्या भोवती 5-6 ऑप्शन असतात. पण जेव्हा निर्णय होतो ते स्फूर्ती म्हणत असतील, पण ती बुद्धी असेल. आयत्या वेळेला वीज जशी चमकावी तसं त्यांना ते समजतं आणि ते करतात. आणि हे यशस्वी वकील आहेत ज्यांच्याबद्दल मी म्हणत होतो, ते पुण्यातले अतिशय यशस्वी वकील आहेत. तर बुद्धीनी निर्णय घ्यावेत, अंतस्फूर्तीनी निर्णय घेण्यामध्ये, अथवा डोळे मुटून हो नाही हो नाही हो नाही हो नाही हो असं करण्यामध्ये असं काही करत बसू नये. चिठ्ठ्या उचलू नयेत, फुलं उचलू नयेत, पिवळं तांबडं आणि निळं फुल टाकीन, डोळे मिटून अशी मिसळून मग जे उचलीन मग लिहून ठेवायचं, पिवळं आलं तर हो, तांबडं आलं तर नाही, असं करू नये. आणि अंतस्फूर्ती वगैरे या गोष्टी रोज रोज घडत नसतात जीवनामध्ये, बुद्धिपुरस्सर चालावं. मोठमोठ्या व्यक्तींचे निर्णय हे बुद्धीनी झाल्याचं, बुद्धीपेक्षा स्फूर्तीनी झाल्याचं दिसतं कधी कधी मात्र, पण त्या फार मोठ्या व्यक्ती असतात. म्हणजे मी असं वाचलंय देखील, ऐकले देखील की महात्मा गांधींचे जे फार मोठे मोठे निर्णय आहेत तर ते अचानक घेतले गेले, ते स्फूर्तीनी प्रेरणेनी घेतले गेले. त्याला ते आतला आवाज म्हणायचे, ते आतल्या आवाजांनी घेतले गेले. तसं तसं काही करावं असं त्यांना वाटत नव्हतं, पण त्या रात्री त्यांना प्रकर्षाने वाटलं, कोणीतरी सांगतंय की तू हे कर, आवाज ऐकू आला आणि घेतले, असं गांधीजींच्या निर्णयांबद्दल झालं. पण गांधीजींच्या सगळ्या निर्णयांची जर छाननी केली तर ते राष्ट्रपिता आणि एक योग्य आदर असून देखील खूप दुमत आहेत. जी अंतस्फूर्ती म्हणून आणि व्यावहारिक जीवनात साधुत्व आणि राजकारण याची एक सांगड प्रत्येक वेळेला जमेल असं नाही. समाज परिस्थिती, चाललेल्या गोष्टी या सगळ्याबाबत त्यांचे सगळे निर्णय आणि निष्कर्ष अंतस्फूर्तीने घेतलेले, त्याचे दुष्परिणाम देखील आपण भोगतोय. उत्तमही परिणाम आपण भोगत असू, पण दुष्परिणामही निश्चित आपण भोगतोय. तर अशा मंडळींनी, मात्र काही मंडळींनी अंतस्फूर्तीने निश्चित निर्णय घेतलेले आहेत. शिवाजी महाराजांनी अफजल खानाचं पोट फाडायचा निर्णय अंतस्फूर्तीने घेतला, काही विचार करून वगैरे नाही घेतला, अंतस्फूर्तीने घेतला. जगदंबे पुढे शांत बसले अशी एक वदंत आहे की त्यांच्या अंगात देखील येत असे, वदंत आहे, लहानपणी कुठेतरी वाचलेला आहे. पण त्यांनी तसंच ठरवलं, जायचंच, आता तिथं जायचं, त्याला भिडायचं, असंच त्यांनी ठरवलं आणि त्याला बोलवायचं, जे होईल ते होईल असं ठरवलं. हा अंतस्फूर्तीचा निर्णय, असे एवढा मोठा निर्णय हा बुद्धीचा नव्हता, त्यांनी त्याचा पाठपुरावा केला आणि ते घडवलंच. शाहिस्तेखानाला घरात घुसून त्याच्यावर हल्ला करायचा हा निर्णय त्यांच्या प्रेरणेचा आहे, कारण बुद्धी असा निर्णय घेऊच शकत नाही. एवढ्या चौक्या पहारे असताना आत जायचं आणि तो जिथं असेल तिथं त्याला मारायचा, वाड्यात जाऊन तो मेला नाही हे त्याचं नशीब समजा, तो मेलाच असता. तर हा अंतस्फूर्तीचा निर्णय आहे. मात्र एवढे किल्ले सोडून द्यायचे, मिर्झाराजे जयसिंहांना शरण जायचं, औरंगजेबाकडे हात बांधल्यासारखं शरण म्हणून दिल्लीला जायचं, हा बुद्धीचा निर्णय, तो अंतस्फूर्तीचा निर्णय नाही. तो राजकारणातला मुत्सुद्देगिरीचा भाग. आता जर आपण लढत बसलो तर एक मुरारबाजी गमावलेला होता, तर आपली सगळी जी चांगली चांगली मंडळी आहेत हे कोणाला सोडणार नाहीत, एक एक करून हे जिंकत राहतील, त्याच्याऐवजी आत्ता तह केलेला बरा, हा बुद्धीने घेतलेला निर्णय होता. त्यामुळं सामान्य व्यक्तीने कशा प्रकारे निर्णय घ्यावेत तर बुद्धीने निर्णय घ्यावेत, दोन्हीमध्ये फरक आहे. आणि बुद्धीनी जो घेतलेला निर्णय आहे तर त्या निर्णयामागं आपली जी जीवन ध्येय जर सामान्य असेल तर ध्येय वगैरे काय, पण साधक आहे असं जर लक्षात घेतलं तर त्याचं ध्येय आत्मदर्शनच असेल, आत्मदर्शनाला अनुकूल असे निर्णय घ्यावेत. आत्मदर्शनाला अनुकूल परिस्थिती येईल अशी जी कल्पना आहे ते निर्णय घ्यावेत. कल्पना, कारण पुढचं कोणाला माहीत नाहीये, ते बिघडलं तर परत दुरुस्त करू आपण, परत त्याच्यासाठी झगडू, असंच जीवन असतं. पण अशा प्रकारे सामान्य का होईना, साधक आहे असं अशी जर कल्पना केली तर सामान्य साधकांनी आपलं जे आत्मदर्शनाचं ध्येय आहे तर ते ध्येय निदान आपण घर घ्यायचं तर आपल्याला ध्यानाला इथं नीट बसता येईल ना. आपल्याला लग्न करायचंय तर जो सहकारी आहे तर तो सहकारी किमान काहीतरी आपल्या डोळ्यासमोर असावं की अशी अशी व्यक्ती, अशी अशी मुलगी असावी, असा असा मुलगा असावा, म्हणजे आपला परमार्थ सुरक्षित राहील आणि प्रपंच सुरक्षित राहील, इतपत त्याला नोकरी वगैरे असायला पाहिजे, हा व्यावहारिक योग्य निर्णय घ्यायलाच पाहिजे. परमार्थी आहे आणि नोकरी उद्योग धंदा काही करत नाही म्हणून त्याच्याशी लग्न करू असं मी सांगत नाहीये, पण त्याच्या जोडीला आपल्या जीवनाच्या ध्येयाला अनुरूप असं काही याच्यात होईल ना हेही जरूर पाहावं आणि घ्यावा निर्णय. निर्णय घ्यायला कचरू नये, एकदा निर्णय घेतला की पाऊल मागं घेऊ नये. आणि फार फार क्वचित वेळा अशा जर येतात आपलं चुकतंय असं जर समजलं तर तो अहंकाराचा विषय बनवू नये. संस्थात्मक जीवनात विशेष करून असं करावं लागतं. जसं मागच्या वेळेला एवढी प्रचंड थंडी असताना फेब्रुवारीमध्ये आपण पारायणाचा निर्णय घेतला, शिवाय आपल्याला काही गोष्टी अशा होत्या की परीक्षा सगळ्यांच्याच परीक्षा तोंडावर आलेल्या आणि सगळ्यांना मोकळ्या मनाने त्याच्यात सहभागी होता येत नव्हतं. बदलावेत निर्णय, काही अंतस्फूर्ती का बुद्धी का असं सगळं करत बसू नये, तेव्हा अहंतेला वाव देऊ नये. म्हणून जे हिताचे निर्णय आहेत ते हिताचे निर्णय बदलावेत. व्यक्तिगत निर्णय एकदा विचार करावा आणि परत हे जे बहुमताचं तंत्र आहे की घेतलेला निर्णय नंतर काही विरोधी भाग कुरघोडी करून परत आपण चुकलो असं वाटतं त्याला थारा देऊ नये, दाद देऊ नये, ते कसोशीने श्रद्धेनी पाळावेत. अशा वेळेला फक्त श्रद्धाच कामाला येते, कारण जे काही असतं त्याचं कालांतराने कितीतरी काळाने कळणार ते बरोबर की चूक, पण ते तुमचं अतिथी असू शकतं. असं असल्यामुळं तुम्ही त्याला सामोरं जावं, जीवन धैर्याने सामोरं जाण्याकरता म्हणूनच असलं पाहिजे, म्हणूनच असावं. त्यामुळं बुद्धी पुरस्सर बुद्धीनी उत्तम निर्णय घ्यावेत. ही बुद्धी निश्चयपूर्वक राहण्यासाठी अत्यंत नियमित आणि उत्तम जीवन जगावं, श्रद्धायुक्त असावं, जीवनात साधना वगैरे असावी आणि मग सहसा कचरू नये. आपण निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयाचा पाठपुरावा करावा, तो अंमलात आणावा, त्याचे परिणाम भोगावेत. जे सांसारिक लौकिक परिणाम आहेत कधी अनुकूल असतील कधी प्रतिकूल असतील, पण त्याच्यातून देखील आपल्याला मुख्य काय मिळवायचं याच्याकडे लक्ष असावं असं मला तुम्हाला सांगायचंय. काही करून म्हणजे जर उत्तम परमार्थ केला तर उत्तम प्रपंचही करता येतो हे तितकंच खरं आहे, पण केवळ प्रपंचाकरता प्रश्न विचारू नयेत हेही मी तुम्हाला सांगतो. केवळ प्रपंचाकरता प्रश्न विचारणं असं स्वरूप कृपा करून ठेवू नका, त्याला देखील पारमार्थिक रोख काहीतरी असला पाहिजे. आणि तुमची जी बुद्धी आहे ती बुद्धी ही साधनेनी हळूहळू शुद्ध कुशाग्र किंवा अग्र होणं, त्याच्यातली स्थूलता किंवा विषयांधता नाहीशी होणं, असं जसं घडत राहील तसे बरेचसे शुद्ध निर्णय बुद्धीतून येतील. आणि अंतप्रेरणेचे जेव्हा निर्णय असतात ना, तुम्हाला ते समजतात. कधीतरी तुमच्या जीवनात एखादी तरी गोष्ट अंतप्रेरणेनी झालेली असते तेव्हा तुम्ही ती करूनच टाकता, म्हणजे तेव्हा प्रश्नच येत नाही, कोणाला विचारायलाही जात नाही आणि ऐकायलाही जात नाही. तुम्ही ते करता पण तेही तुमचं अतीत असतं. अंतप्रेरणेच्या प्रत्येक निर्णयात तुमचं चांगलंच होईल असं नाही. कधी कधी ते निर्णय आत्मघातकही असतात पण ते तुमचं अतीत असतं. अतीताकडे तुम्हाला घेऊन जातं. त्यामुळं सहसा बुद्धीवरच अवलंबून राहा असं मी तुम्हाला सांगेन की बुद्धी साधनेनी संपन्न असू देत, साधना तुमच्या जीवनामध्ये असू देत आणि त्या साधनेनी श्रद्धेनी एका सद्वर्तनानी प्रेरित झालेलं असं तुमचं जीवन हे सहज चालू देत. ते सहज चालत असताना खरंच धन्यत्वाकडं निश्चित जाऊ शकेल. शेवटी तुम्ही तीन खोल्यांच्या फ्लॅटमधून चार खोल्यांमध्ये जाणं मग बंगला बांधणं ही अशी उद्दिष्ट असतील त्यांच्याबद्दल मला काहीच म्हणायचं नाहीये. तुमच्या जीवनात जर परमार्थ असेल आणि परमार्थ प्रधान असेल तरच मग हे व्यावहारिक गोष्टींच्या चर्चेला तेवढा अर्थ आहे. असं असल्यामुळं ते मुख्यतः तुम्ही ठेवा. मी तर म्हणेन की कृपा करून ते तुम्ही तुमच्या जीवनात ठेवा, कारण त्याच्यात तुमचं अंतिम कल्याण आहे. कल्याण ही वेगळी गोष्ट आहे, भरभराट ही अजून वेगळी गोष्ट आहे. असं असल्यामुळं कल्याणाचा विचार करून आपण चालू असंही मी तुम्हाला निश्चित सांगेन. दोन्ही प्रश्न झाले, तीन प्रश्न होते एकूण. अंतस्फूर्तीचे निर्णय, मग दोहीमध्ये काय फरक आहे आणि सामान्य व्यक्तीने कशा प्रकारे निर्णय घ्यावेत. हरिओम तत्सत. बोला पुंडलीक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, श्री ज्ञानेश्वर. महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। हरि हरि।
श्रीराम काही निवेदन आहेत। पुढील रविवारी म्हणजे 26 जानेवारी रोजी सकाळचं ध्यान आणि प्रवचन या केंद्राला सुट्टी आहे। 26 जानेवारी रोजीच सायंकाळी एक विशेष कार्यक्रम 6:30 ते 8 या वेळात गणेशपुरम येथे होणार आहे। या कार्यक्रमाचं आपणा सर्वांना सस्नेह निमंत्रण। या आठवड्यातील बाकी सर्व कार्यक्रम हे नेहमीप्रमाणे होतील। 2 फेब्रुवारी रविवारी स्वामी माधवनाथ बोध प्रसारक मंडळाचा 37वा आणि श्री स्वरूपानंद ज्ञानेश्वरी मंडळाचा 57वा संयुक्त वर्धापन दिन उत्सव एसपी कॉलेजमध्ये सायंकाळी 6 ते 8